भाग 34 आजार फिलिप यांना चौथा अध्याय 6-7 वचन याकोबाचे पत्र 5 अध्याय 13-16 वचन जेव्हा परमेश्वरना रोग आजारी पडत तेव्हा एक काम केलं पाहिजे त्या म्हणजे तास परमेश्वर पाव प्रार्थना केली पाहिजे त्याचं परमेश्वरवर भरोसा ठेवला पाहिजे जर परमेश्वरनी इच्छा असली तर ते बरं होई परमेश्वर आपल्यावर प्रेम कर आणि जा काही आपल्या जीवनमा आजार समस्या येईल देव त्यास पैत आपल्याला सोडो परमेश्वर आपल्याला रोग आजार महित सोडायला प्रयत्न करल